આજ છે દૈનિક સુભક્તિ પરબોધ 30 જૂન. येणाऱ्या क्रोधात स्वर्गाची विश्रांती. तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे किंवा संकट सोसणाऱ्या तुम्हाला आमच्याबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समय ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नेज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल. दुसरे थेसलनी 1:6-8. अशी वेळ येईल जेव्हा देवाचा धीर समाप्त होईल, जेव्हा देव ठरवलेल्या समयापर्यंत त्याच्या लोकांना दुःख सोसताना पाहून चुकेल आणि रक्तसाक्षीची ठरवलेली संख्या पूर्ण होईल. प्रगटीकरण 6:11. तेव्हा न्याय व पवित्र सूड स्वर्गातून प्रगट होईल. लक्ष द्या की जे लोक देवाच्या लोकांवर जुलूम करतात त्या लोकांवर जेव्हा देवाचा सूड येतो त्याला आपण विश्रांती म्हणून साजरा करू. तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हाला आमच्याबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. दुसऱ्या शब्दात आमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांवर न्याय आमच्यासाठी कृपेचेच एक स्वरूप आहे. कदाचित कृपेच्या रूपात न्यायाचे अतिशय अप्रतिम चित्र प्रगटीकरण 18 बाबेलच्या विनाशाचे चित्र आहे. तिच्या नाशाच्या वेळी स्वर्गातून एक मोठी वाणी ऐकू येते. हे स्वर्गा आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हाला न्याय दिला आहे. प्रगटीकरण 18:20. यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण गौरव सन्मान व सामर्थ्य हे प्रभू जो आमचा देव ह्याची आहे, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतिनीने आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्याय निवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. प्रगटीकरण 19:1-2. जेव्हा देवाचा धीर व त्याची सहनशीलता संपुष्टात येईल आणि हे युग समाप्त होईल आणि देवाच्या लोकांच्या शत्रूवर न्याय ओढवेल तेव्हा पवित्र लोक देवाचा न्याय अमान्य करणार नाहीत. याचा अर्थ हा आहे की पश्चाताप न करणाऱ्यांचा अंतिम नाश देवाच्या लोकांसाठी दुःखाचा अनुभव नसेल. इतरांची पश्चाताप न करण्याची इच्छा संतांचे प्रेम ओलीस ठेवणार नाही. नरक स्वर्गाला धमकी देऊन दुःखी करू शकणार नाही. देवाचा न्याय मान्य केला जाईल आणि संतांना मोठी कृपा म्हणून सत्याचे प्रमाणीकरण अनुभवता येईल.